आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 35 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. SIR अर्थात विशेष मतदार यादी पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांनी अर्ज जमा केलेलेच नाही, त्यामुळे प्रारूप मतदार यादीतून त्यांची नावं हटवली जाणार आहेत. SIRच्या अंतर्गत अर्ज जमा करण्याचा काल अखेरचा दिवस होता. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात 9,78,54,49 मतदार आहेत. त्यापैकी 2,07,03,268 मतदारांनी SIRच्या अंतर्गत आवश्यक असलेले अर्ज BLOकडे जमा केले नाही. एकूण मतदारांच्या तुलनेत ही संख्या 21% अधिक आहे. ठाण्यातल्या सर्वाधिक 38% मतदारांनी हे अर्ज जमा केले नाहीत. मुंबई शहरातल्या 37 तर मुंबई उपनगरातल्या 34% नागरिकांनी BLOकडे अर्ज दिले नाहीत. पुणे आणि नागपूरमध्ये हे प्रमाण 31% अधिक आहे. हिंगोली बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी म्हणजे सुमार 9% मतदारांनी अर्ज भरून दिले नाहीत. SIR अर्थात मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेतून सुटलेल्या मतदारांना नंतरही मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल. या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना नमुना 6, घोषणापत्र आणि आवश्यक कागदपत्र जमा करून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. त्यानंतर 27 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीत या मतदारांचे नाव समाविष्ट होऊ शकेल. अंतिम मतदार यादीतही नाव नसलेल्या मतदारांना त्यानंतर सुद्धा मतदार यादीत नाव नोंदवता येईल असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे. झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेतली जाणारी संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झारखंड सरकारनं घेतला आहे. TDPL या खासगी संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या इतर सर्व परीक्षाही सरकारनं रद्द केल्या आहेत. गेल्या 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीनंतर सरकारनं काल रात्री हा निर्णय जाहीर केला. याशिवाय 2014 पासून झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षांची चौकशी सरकार करणार आहे. या निर्णयाचं विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आहे. देवेंद्रनाथ महातो आणि इतर आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या या निर्णयानंतर उपोषण मागे घेतलं आहे. या सर्व परीक्षांची CBI चौकशी होईपर्यंत आंदोलन सुरू राहील असं विद्यार्थी नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान या परीक्षांमधून निवड होऊन सक्री लागलेल्या उमेदवारांनी त्यांच्या भविष्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणाशी संबंधित विविध ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे टाकले. यापूर्वी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष शिवशंकरप्पा SSahukar यांच्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी प्रश्नपत्रिका फोडणे, OMR शीट्समध्ये फेरफार आणि सरकारी नोकरीसाठी उमेदवारांकडून 70 ते 80 लाख रुपयांची लाच मागितल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर ईडीने शिवशंकरप्पा आणि कर्नाटक लोकसेवा आयोग च्या काही सदस्यांची निवासस्थाने तसंच संबंधित खाजगी कंपन्यांमध्ये छापे टाकले. मजुरांना घेऊन जाणारे पिकअप वाहन डंपरला धडकून झालेल्या अपघातात 8 जण ठार तर 32 जण जखमी झाले आहेत. हा अपघात काल मध्यरात्री 1 च्या सुमारास मध्य प्रदेशातल्या भिंड ग्वालेर राष्ट्रीय महामार्गावरील छिमका गावाजवळ झाला. मृतांमधील सर्वजण उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी इथले असून ते भात लागवडीचं काम पूर्ण करून परत येत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातसाठी नवीन प्रदेश प्रभारी नियुक्त केले. विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे तर जगदीश पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. पंजाबच्या प्रभारीपदी डॉ सतीश पुनिया यांची तर गुजरातचे प्रभारी म्हणून तरुण चुग यांची नियुक्ती झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं 12वी ब्रिक्स पर्यावरण मंत्र्यांची बैठक सुरू असून त्यात सदस्य देशांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. या बैठकीत पर्यावरणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा, सहमती निर्माण करणं तसंच पर्यावरणीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी भर देण्यात येत आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि शाश्वततेसाठी उभारणी अशी या बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. दरम्यान पर्यावरणीय कार्यगटासाठी अधिक भरीव सहकार्य करण्यासाठी आणि सकारात्मक परिणामांसाठी सक्रिय सहभागासाठी आपण इच्छुक असल्याचं केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदार ओळखपत्र प्रणालीचं कौतुक केलं आहे. इतकंच नाही तर अमेरिकेतील निवडणूक नियम अधिक कडक करण्यासाठी आदर्श प्रणाली असल्याचं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत समाज माध्यमांवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात वैध फोटो ओळखपत्राशिवाय अमेरिकेत निवडणुका कशा घेतल्या जातात असा प्रश्न कुमार यांनी उपस्थित केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. तसंच अमेरिकन काँग्रेसनं सेफ गार्ड अमेरिकन वोटर एलिजिबिलिटी सेव्ह अमेरिका ऍक्ट मंजूर करण्याची पुन्हा मागणी केली. भारतात नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 64,20,000+ अधिक नागरिकांनी मतदान केल्याचा उल्लेख ट्रम्प यांनी पोस्टमध्ये केला आहे. भारत आणि ब्राझीलमध्ये मतदार ओळख प्रणाली अधिक मजबूत असून अमेरिकन निवडणूक व्यवस्थेतही अशाच प्रकारच्या उपयोजनांची गरज त्यांनी पुन्हा व्यक्त केली. गाझामधल्या प्रस्तावित शस्त्रसंधीच्या प्रस्तावावर चांगली प्रगती झाल्याचा अमेरिकेनं दावा केला आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्यासोबत 4 तास चर्चा झाल्याचं अमेरिकेचे विशेष दूत जेरड कुशनर म्हणाले. गाझाची पुनर्बांधणी, सैन्य हटवणं आणि इस्रायल सुरक्षेच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या दुसऱ्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजांची खराब सुरुवात झाली. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असून एकाही खेळाडूला अर्धशतक देखील झळकवता आलेलं नाही. पहिल्या डावात 1.5 शतक झळकवणारा देवदत्त पड्डीकल 44 धावांवर बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 5 बाद 139 धावा झाल्या होत्या आणि भारताकडे 317 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावात भारतीय संघानं 462 धावा केल्या होत्या पण श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 284 धावांवर बाद झाला. मानव सुतारनं 4 आणि रवींद्र जडेजानं 3 गडी टिपले. केंद्र सरकारनं ग्रँडमास्टर विदित गुजराती आणि दिव्या देशमुख यांच्यासह एकूण 17 खेळाडूंना आज अर्जुन 2025 पुरस्कार जाहीर केले. अर्जुन पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये ॲथलेटिक्स खेळाडू तेजस्विन शंकर, मोहम्मद अजमल वी आणि प्रियंका गोस्वामी, बॅडमिंटनपटू टीसा जॉली, पुलेला गायत्री गोपीचंद, मुष्टीयोद्धा नरेंद्र दिव्यांग, नेमबाज धनुष श्रीकांत यांनाही अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फुटबॉल क्षेत्रात भरीव योगदानासाठी आय अरुमये नायगम यांना अर्जुन जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार नेमबाजी प्रशिक्षक नेहा चव्हाण यांना जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहन आणि विकासात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या संस्था आणि संघटनांना दिला जाणारा राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार 2025 पुण्याच्या आर्मी पॅरालिम्पिक नोड संस्थेला जाहीर झाला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलनावर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करायला उच्चस्तरीय समितीची घोषणा सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे द्यायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अर्ज जमा न करणाऱ्या राज्यातल्या 2 कोटीहून अधिक मतदारांची नावं प्रारूप यादीतून वगळली जाणार. कर्मचारी भरती आयोगाची संयुक्त पदवी परीक्षा रद्द करण्याचा झारखंड सरकारचा निर्णय. आंदोलकांकडून उपोषण मागे. मध्य प्रदेशात मध्यरात्री झालेल्या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू, 32 जण जखमी. भारतातल्या फोटो ओळखपत्र आधारित मतदार यादीचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून कौतुक. आणि विदित गुजराती दिव्या देशमुखसह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.